आणि नीतिमत्ता माझी साफ आहे, मग फास का बसतो माझ्या घशाला? म्हणून मी देवीला विचारतोय कि जगाची जननी आई सर तुला कहता, कि जगाची जननी आई सर तुला कहता, आई सर तुला कहता, तुला सांगता ना काळज हळ हळता ग माऊली, जग माझ्या वरती जळतं माऊली, जग माझ्या वरती जळतं माझ्या वरती जळतं, जग माझ्या वरती जळतं, जग माझ्या वरती जळतं, जगाची जननी आई सर तुला कळतं, जगाची जननी आई सर तुला कळतं, सर अडव तुझ्या मनाला, अरे अडव तुझ्या मनाला, कि सत्य नीती न चाल अडव तुझ्या मनाला, नाही तर एकटाच पडशील मनाला, नाही तर एकटाच पडशील मनाला,
नाही तर एकटाच पडशील मनाला, नाही तर एकटाच पडशील मनाला,
कुणासाठी किती बी करा परवा नाही कुणाला, कुणासाठी किती बी करा परवा नाही कुणाला, पाठी माग निंदा करतो क्षण क्षणाला,
पाठी माग निंदा करतो क्षण क्षणाला,
आपलं आपलं म्हणून आपल्याला चळता जग माऊली, जग माझ्या वरती चळता, तुला सांगता ना काय झालं जग माऊली, जग माझ्या वरती चळता, माझ्या वरती चळता, जग माझ्या वरती चळता, माझ्या वरती चळता, जग माझ्या वरती चळता,
काय सांगायचं गाण्यात मी सांगतो.
मी पण करणाऱ्याच नसत काही खरा रे, मी पण करणाऱ्याच नसत काही खरा रे, कायम खाली असत गर्वच ते घर रे,
कायम खाली असत गर्वच ते घर रे, कायम खाली असत गर्वच ते घर रे.
अरे मी पण करणाऱ्याच नसत काही खरं रे, मी नसत काही खरं रे, मी पण करणाऱ्याच नसत काही खरं रे, कायम खाली असते सर्वच ते खरं रे,
कायम खाली असत सर्वच ते खरं रे, कायम खाली असत सर्वच ते खरं रे.
म्हणून एवढंच सांगणार काय,
थोड्या पुरत असतंय नावाचं हे वारं रे.
आज माझं नाव आहे, उद्या त्याचं नाव आहे, परवा त्याचं नाव आहे, आयुष्यभर नाव टिकत नाही कुणाचंच. मातीतून आलो मातीतच जायचंय, मग गर्व कशाला. आज सोनूसाठीचे गाणे चार पाच चालले म्हणून काय बाप झाला का कुणाचा, गर्व कशाला, गर्व नसावा माणसाचा, माणसाला गर्व नाही पाहिजे, ज्याने गर्व केला तो मातीतच झाला.
कि थोड्या पुरता असत नावाचं हे वारं रे, अरे देवी मुळच तुझ चाललं या बर रे,
देवी मुळच तुझ चाललं या बर रे, देवी मुळच तुझ चाललं या बर रे.
सत्य माणसाला, सत्य माणसाला जग सारं छळतं गं माऊली,
जग माझ्यावरती जळतं, माझ्यावरती जळतं, जग माझ्यावरती जळतं,
करिअर बनवलं, साथ देणारे माझ्या बरोबर बसले, ज्यांनी साथ सोडली त्यांच्यासाठी राहिलेलं गाण्यात नाही.
असा कसा कलियुगात तूर मला खावला,
माझं उत्तर गाण्यातनच असत, गाण्यातनच उत्तर देणार.
असा कसा कलियुगात तुर मला घावला, स्वरतालाचा दिवा कंठी तुझ्या लावला,
स्वरतालाचा दिवा कंठी तुझ्या लावला, स्वरतालाचा दिवा कंठी तुझ्या लावला.
असा कसा तुर मला कलियुगात घावला, स्वरतालाचा दिवा तुझ्या कंठी पुढे लावला. असा कसा कलियुगात तूर मला घावला, स्वरतालाचा दिवा कंठी तुझ्या लावला,
स्वरतालाचा दिवा कंठी तुझ्या लावला, स्वरतालाचा दिवा कंठी तुझ्या लावला.
म्हणून काय सांगायचं,
असा कसा कलियुगात तूर मला घावला, स्वरतालाचा दिवा कंठी तुझ्या लावला, अरे कित्येकांनी बनवला होता तुझा भावना,
यांनी खेळवला त्यांनी खेळवला त्यांनी खेळवला आणि मग मायाकडे आला. सोनूसाठी खेळवला नाही, डायरेक्ट थाटात बसवला.
कित्येकांनी बनवला होता तुझा भावना, अरे भक्तीचा मार्ग बाळा मी रे तुला दावला,
भक्तीचा मार्ग बाळा मी रे तुला दावला, भक्तीचा मार्ग बाळा मी रे तुला दावला.
सत्य माणसाला जग सारं छळतं गं माऊली,
जग माझ्यावरती जळतं, माझ्यावरती जळतं, जग माझ्यावरती जळतं, माझ्यावरती जळतं, माझ्यावरती जळतं,
माझ्यावरती जळतं, माझ्यावरती जळतं, माझ्यावरती जळतं.
Thank you.
गाण्या लिहिण्यामध्ये सर्वात मोठा हिस्सा आणि सर्वात मोठा वाटा माझा परम शिष्य, त्याचं मध्यंतरी मी एक गाणं गायलं होतं, माझं काळीच फाडून बघ ना तुला लखाबाई माझे दिसन, ते गाणं लिहिलं होतं माझा लाडका शिष्य शुभम, शुभम जगदने त्याने लिहिलं होतं ते गाणं, आणि हे गाणं सुद्धा त्यानेच लिहिलेलं गाणं आहे. म्हणून मी शेवटी त्याचं नाव टाकलंय, त्याचं नाव काय
फुगीरपण करून शुभमला तू विसरला, अरे फुगीरपण करून शुभमला तू विसरला, मनमानात मला पाहण्यासाठी धोसरला,
मनमानात मला पाहण्यासाठी धोसरला, मनमानात मला पाहण्यासाठी
धोसरला, मला बघायला पण मी जात नाही तुला ना कसं तर माझ्याकडे कुठेतरी मनात असं वाटत असत, कारण मला एकच मेसेज द्यायचा आहे आणि मला एकच सांगायचं आहे, माणूस ज्याचं खातो ना मिठाचे उपकार ठेवाय, मी लय गरीब होतो आजही आहे, मला खायला अन्न नव्हतं, मला ज्यांनी ज्यांनी खायला अन्न दिलंय ना सरस्वतीला स्मरून सांगतो, माझ्या गुरुजींची शपथ घेऊन सांगतो, मरल पण त्यांना कधीच विसरणार नाही, अतिशय शिकवण आणि माझे संस्कार माझ्यामध्ये माझ्या आई वडिलांनी ते टाकलेले आहे, की बाळा जो माणूस चारतो ना आपल्याला त्याला कधी नाही विसरत, कारण आपली वेळ मारून नेत होतो,
कि गर्व करून आज शुभमला तू विसरला, मनमानात मला पाहण्यासाठी धोसरला,
मनमानात मला पाहण्यासाठी धोसरला, मनमानात मला पाहण्यासाठी धोसरला,
चंदनाच्या मायेचा, अरे चंदनाच्या मायेचा पूर नाही वसरला,
याचा अर्थ काय होतो माहितीये का, चंदन हा सागर आहे, महासागर आहे, त्याच्यामध्ये मी पण लाडका आहे, तो पण लाडका आहे, हा पण लाडका आहे, तो पण लाडका आहे, सर्वांना समानच प्रेम मिळत, त्यांच्या मायेचा पूर कधी वेगळा नसतो आणि वसरत नाही, मग सोनू साठे आला म्हणून सोनू साठेला जास्त जीव लावायचा आणि दुसरा आला तर त्याला जीव नाही लावायचा असा विषय नाही त्यांच्याकडे, त्यांच्याकडे सर्वांना समान प्रेम दिलं जातं, म्हणून मी गाण्यात लिहिले
की चंदनाच्या मायेचा पूर नाही वसरला, पण सोनूच्या नजरेतून आता तू रे घसरला,
सोनूच्या नजरेतून आता तू रे घसरला, सोनूच्या नजरेतून आता तू रे घसरला,
जी इज्जत तुला पहिली होती, जे प्रेम तुझ्यासाठी या काळजात होत ते आता राहिलं नाही, राहणार पण नाही,
चंदनाच्या मायेचा पूर नाही वसरला, पण सोनूच्या नजरेतून आता तू रे घसरला, वाईट करून वेडा सांग काय मिळता जग माऊली,
आज मी ह्याचं वाईट केलं तर उद्या माझं वाईट होईल का नाही, का माझं चांगलं होईल, म्हणजे मी ह्याचं वाईट केलं तर माझी माडीव माडी जाईल, माझं वाटोळच होईल, मग ही शिकवण दिली ना मला बापाने, मग तेच करत चाललोय मी, मग का जळायचं, याला घडवतोय त्याला घडवतोय त्याला घडवतोय ह्याला घडवतोय, तुम्ही जळताय का, अरे गरीबाचे लेकर आहेत, मी चार भाकरी खातो तर त्यांना एक तर खाऊ द्या, मी ही नेती आहे माझी साफ, म्हणून तुमच्या काळजात आहे सोनूसाठी,
कि वाईट करून वेड सांग काय मिळता जग माऊली,
जग माझ्या
सांगता
जग माझ्या